नमस्कार, तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात। हा कार्यक्रम क्राय संस्था मुंबई यांच्या सहाय्याने कला पंढरी संस्था लातूर प्रस्तुत करत आहे। आज 21व्या शतकात सुद्धा बऱ्याच ठिकाणी मासिक पाळी संदर्भात अंधश्रद्धा बाळगल्या जात आहेत। या संदर्भात आपण दोन मैत्रिणींचा संवाद ऐकणार आहोत।
ज्योती, अगं बरं झालं भेटलीस।
अगं जवळ येऊ नको।
का?
माझी पीरियड चालू आहे।
अगं ज्योती, किती अंधश्रद्धा पाळतेस तू?
अगं मला आई घरात देवपूजा करू देत नाही, स्वयंपाक करू देत नाही, कुठलंच काम करू देत नाही।
काय, तू काहीच काम करत नाहीस?
काहीच नाही बघ, एक ठिकाणी बसून राहायचं अगं, एवढंच नाही मला जेवण सुद्धा लांबून दिलं जातं।
ज्योती, तुला म्हणतात एका ठिकाणी बसून राहा, काम करू नको, त्याचं वेगळंच कारण आहे।
काय कारण आहे?
या काळात मुलीला थकवा येतो, कंबर दुखते, तिला आराम मिळावा म्हणून।
घरात कुणालाही शिवू नको म्हणते आई।
आता मी तुला शिवते।
अगं नको नको।
काही होत नाही ग, हा गैरसमज डोक्यातून काढून टाक।
अगं विटाळ होतो म्हणे।
विटाळ होतो म्हणजे नेमकं काय होत?
माहिती नाही बघ।
आता मी तुझा हातात हात धरला, मी तर निघाले देवळात, काही सोद्य होणार नाही।
आई म्हणत होती मी जर लोणच्याच्या भरणीला हात लावला तर लोणचं खराब होत।
तू एक काम कर, घरी कुणी नसलं ना त्या भरणीतील एक फोड काढ आणि खा, आणि कुणालाच काही सांगू नको।
लोणचं खराब झाल्यास आई मारेल मला।
काही होत नाही ग, मी खाल्लं होतं।
मला भीती वाटू लागली ग।
ही भीती गैरसमज डोक्यातून काढून टाक, मासिक पाळी येणं वाईट नाही। अगं त्यामुळे मुलीचा गर्भाशय स्वच्छ होतो। अगं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे।
तू असं बिनधास्त वागतेस?
हो, आणि आजपर्यंत माझ्यामुळे कुणाला विटाळ होऊन कुणाचं काही नुकसान झालं असं तर कधीच झालं नाही बघ।
ठीक आहे बघते मी, पण थँक्यू।
अगं हातात हात देऊ नको, मला विटाळ।